ಕೃಷಿಗೌರಕ್ಷವಾಣಿಜ್ಯಂ ವೈಶ್ಯಕರ್ಮಸ್ವಭಾವಜಂ ಪರಿಚರ್ಯಾತ್ಮಕಂ ಕರ್ಮ ಶೂದ್ರಸ್ಯಾಪಿ ಸ್ವಭಾವಜಂ. ಕೃಷಿಗೌರಕ್ಷವಾಣಿಜ್ಯಂ ವೈಶ್ಯಕರ್ಮಸ್ವಭಾವಜಂ ಪರಿಚರ್ಯಾತ್ಮಕಂ ಕರ್ಮ ಶೂದ್ರಸ್ಯ ಅಪಿ ಸ್ವಭಾವಜಂ. ಶೇತಿ, ಗೋರಕ್ಷಣ, ವ್ಯಾಪಾರ ಈ ವೈಶ್ಯಾಚಿ ಸ್ವಾಭಾವಿಕ ಕರ್ಮೆ ಆಹೇತ್. ಪರಿಚರ್ಯಾ, ಸೇವಾ ಕರಣೆ ಹೆ ಶೂದ್ರಾಂಚೆ ಸ್ವಾಭಾವಿಕ ಕರ್ಮ ಆಹೆ. ಆಜ್ಚಾ ಸಮಾಜ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಧ್ಯೆ ಜಲಾ ಆಪಣ ಉತ್ಪಾದಕ ವ್ಯವಸಾಯ ಮಂಟು ತೆ ಸರ್ವ ವೈಶ್ಯ ಆಣಿ ಶೂದ್ರ ಯಾಂಚಿ ವ್ಯವಸಾಯ ಆಹೆತ್. ತ್ಯಾತ್ ವೈಶ್ಯಾಚಾ ಸ್ವಾಧೀನ ಅಧಿಕ ಮಹತ್ವಾಚೆ ಜೀವನಧಾರಣೆಸಾಠಿ ಅಪರಿಹಾರ್ಯ ಅಸಣಾರೆ ಅಸೆ ದೋನ್ ವ್ಯವಸಾಯ ಆಹೆತ್. ಕೃಷಿ ಆಣಿ ಗೋರಕ್ಷಣ ಹೆ ದೋನ್ ವ್ಯವಸಾಯ ಅಸೆ ಆಹೆತ್ ಕಿ ಜ್ಯಾಚೆ ಫಾರ್ಸೆ ಕೇಂದ್ರೀಕರಣ ಹೋ ಶಕ್ನಾರ ನಹಿ. ತೆ ಸರ್ವ ದೇಶಭರ ಉಣ್ಯಾ ಅಧಿಕ ಪ್ರಮಾಣತ್ ವಿಖುರ್ಲೇಲೇಚ ರಾಹತಿಲ್, ತಾವಿನಾ ಗತಿ ನಹಿ. ಆಣಿ ಅಸೆ ಆಹೆ ಮಹನೂನಚ ಮಾನವೀ ಜೀವನ ತ್ಯಾ ಪ್ರಮಾಣತ್ ತರಿ ಸುರಕ್ಷಿತ ರಾಹತೆ ಆಣಿ ಉಜ್ವಲ ಭವಿಷ್ಯಾಚಿ ಸ್ವಪ್ನೆ ಪಾಹು ಶಕ್ತಿ. ಜೀವನ್ ನರೋ ಭದ್ರ ಶತಾನಿ ಪಶ್ಯತಿ ಹಾ ಅನುಭವ ಕೃಷಿ ಆಣಿ ಗೋರಕ್ಷ ಯಾಮುಳೆಚ ಯೋವು ಶಕ್ತು. ವ್ಯಾಪಾರ ಹೆ ವೈಶ್ಯಾಚೆ ತಿಸರೆ ಕರ್ಮ. ಶೇತಿ ಆಣಿ ಗೋರಕ್ಷಣಾಪೇಕ್ಷಾ ಮಹತ್ವಾಚ್ಯ ದೃಷ್ಟಿನೆ ತಿಸರ್ಯಾ ಕ್ರಮಾಂಕಾಚೆ. ಉಪಯುಕ್ತ ವಸ್ತುಂಚಾ ಪ್ರಸಾರ ಆಣಿ ತ್ಯಾಂಚಾ ಪರಸ್ಪರ ವಿನಿಮಯ ಹೆ ವ್ಯಾಪಾರಾಚೆ ಸ್ವರೂಪ. ತ್ಯಾಕರತಾ ಶ್ರಮಮೂಲ್ಯ ಮನೂನ್ ಮಿಳನಾರಿ ಅಡತ್ ತೆ ವೈಶ್ಯಾಚ್ಯ ಉದರಪೂರ್ತಿಚೆ ಸಾಧನ. ವಸ್ತು ಅಲ್ಪಮೂಲ್ಯಾತ್ ಘೇವುನ್ ಅಧಿಕ ಮೂಲ್ಯಾನೆ ವಿಕಣೆ ಹೆ ವಾಣಿಜ್ಯಾಚೆ ಸ್ವರೂಪ. ಸ್ವತಃಚೆ ಶ್ರಮ ವಾ ಸ್ವತಃಚ್ಯ ಅವಶ್ಯಕತೆಚಿ ಪೂರ್ತಿ ಹೆ ಯಾ ಮೂಲ್ಯಾತಿಲ್ ಅಧಿಕತೆಚೆ ಪ್ರಮಾಣ ಠರವಣ್ಯಾಚೆ ಸಾಧನ. ಪಣ ಆಜ್ಚ್ಯಾ ಅರ್ಥಶಾಸ್ತ್ರಾತ್ ಮಾಗಣಿ ಆಣಿ ಪುರವಠಾ ಹೆ ವಸ್ತುಚೆ ಮೂಲ್ಯ ಠರವಣ್ಯಾಚೆ ಸಾಧನ ಝಾಲೆಲೆ ಆಹೆ. ಪ್ರಚಾರಾನೆ ಪ್ರಸಿದ್ಧಿನೆ ಮಾಗಣಿ ಹಿ ಕೃತ್ರಿಮರೀತ್ಯಾ ವಾಢವಿತಾ ಯೇತೆ ಆಣಿ ಪುರವಠಾ ರೋಖುನ್ ಧರ್ತಾ ಯೇತೋ. ತ್ಯಾಮುಳೆ ವಸ್ತುಚ್ಯಾ ಮೂಲ್ಯಾತ್ ಮ್ಹಣಜೆಚ್ ಮಹಾಗಾಯಿತ್ ಭರಮಸಾಟ ವಾಢ ಹೋತೆ ಆಣಿ ಸಮಾಜ ಅಸ್ವಾಸ್ಥ್ಯಾನೆ ಪಿಡಲಾ ಜಾತೋ. ಸಾಮಾನ್ಯತಃ ಕೋಣತಾಹಿ ಉಪಭೋಗ್ಯ ಪದಾರ್ಥ ತ್ಯಾತ್ಲ್ಯಾ ತ್ಯಾತ್ ಜೀವನಧಾರಣೆಚ್ಯಾ ದೃಷ್ಟಿನೆ ಜ್ಯಾಚಿ ಅತ್ಯಂತ ಅವಶ್ಯಕತಾ ಆಹೆ ಅಸಾ ಪದಾರ್ಥ ಮಹಾಗಲಾ ಮ್ಹಣೂನ್ ಥೋಡಾ ಪುರತ್ ನಾಹಿ. ಭಾವ ಉತರಲೆ ಮ್ಹಣೂನ್ ಅಧಿಕ ಉಪಭೋಗ್ತಾ ಯೇತೋ ಅಸೆಹಿ ನಾಹಿ. ತಾಂದೂಳ 10 ರೂಪಾಯಿ ಶೇರ್ ಝಾಲಾ ಮ್ಹಣಜೆ 2 ತೋಳ್ಯಾನೆ ಪೋಟ ಭರತೆ ಆಣಿ ರುಪಯಾ ಶೇರ್ ಮಿಳಾಲಾ ತರಿ ಅಚ್ಛೇರ್ ಖಾವೂ ಶಕ್ತು ಅಸೆಹಿ ನಾಹಿ. ಅಸೆ ಜರ್ ಆಹೆ ತರ್ ಮಾಗಣಿ ಆಣಿ ಪುರವಠ್ಯಾವರುನ್ ವಸ್ತುಚೆ ಮೂಲ್ಯ ಠರವಣೆ ಅನೈಸರ್ಗಿಕ ಆಹೆ ಆಣಿ ತ್ಯಾಮುಳೆಚ್ ಜ್ಯಾಲಾ ಶೋಷಣ ಮ್ಹಣತಾತ್ ಲುಬಾಡಲೂಕ್ ಮ್ಹಣತಾತ್ ತ್ಯಾತ್ ವಾಢ ಹೋತೆ. ಅಸ್ವಾಸ್ಥ್ಯ ವಾಡತೆ ಸಂಘರ್ಷ ಪೇಟತು. ನೀತಿಲಾ ಪ್ರತಿಷ್ಠಾ ಅಸೇಲ್ ತಿಚ್ಯಾ ಮರ್ಯಾದಾಂಚೆ ಪಾಲನ್ ಕರಣೆ ಅವಶ್ಯಕ ಆಹೆ ಅಸೆ ವಾಟತ್ ಅಸೇಲ್ ಶಾಸನ ದಕ್ಷ ಆಣಿ ಕಾರ್ಯಕ್ಷಮ ಅಸೇಲ್ ತರಚ್ ವಾಣಿಜ್ಯಾವರ್ ವ್ಯಾಪಾರಾವರ್ ನಿಯಂತ್ರಣ ರಾಹತೆ ಆಣಿ ಸಮಾಜ ಜೀವನ ಸುಖೀ ಸಮಾಧಾನಿ ರಾಹೂ ಶಕ್ತೆ. ಪಣ ಆಜ್ ಹೆ ಸಗಳೆ ಉಲ್ಟೆ ಪಾಲ್ಟೆ ಝಾಲೆಲೆ ಆಹೆ. ವ್ಯಾಪಾರ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ರಾಹಿಲಾ ನಾಹಿ, ತೋ ನುಸ್ತಾತ್ ಮಹಾಗ ಝಾಲೆಲಾ ನಾಹಿ, ತರ್ ಭೇಸಳ ಖೋಟೆ ಮಾಪ ಆಣಿ ಚೋರಟ್ಯಾ ವಸ್ತು ಯಾನಿ ಭರಬಟ್ಲೇಲಾ ಆಹೆ. 50-60 ವರ್ಷಾಪೂರ್ವಿಂಚ್ಯಾ ಜುನ್ಯಾ ಪಿಢೀತ್ಲ್ಯಾ ವ್ಯಾಪಾರ್ಯಾಂನಾ ವಿಚಾರಾ. ಪೋತ್ಯಾಮಾಗೆ ರುಪಯಾ 8 ಆಣೆ ಸುಟ್ಲೆ ತರಿ ಪುಷ್ಕಳ ಝಾಲೆ ಅಸೆ ತೆ ಮಾನಿತ ಅಸತ್. ಆಜ ತೆ ಪ್ರಮಾಣ 70-80 ರುಪಯಾಹುನ್ಹೀ ವಾಡಲೆ ಆಹೆ. ಎವಡಾ ಲಾಭ ಝಾಲ್ಯಾ ವಾಚೂನ್ ವ್ಯಾಪಾರಿ ವ್ಯಾಪಾರ ಕರಿತಚ ನಾಹಿ ಮ್ಹಟ್ಲೆ ತರಿ ಚಾಲೆಲ್ ಅಸೆ ಕಾ ವಿಚಾರಲೆ ತರ್ ತೋ ಮ್ಹಣತು ಅಸೆ ಕರೂ ನಕೋ ತೋರ್ ಕಾಯ್ ಕರೂ. ಜಕಾತ್ ವಿಕ್ರಿಕರ್ ಸೆಲ್ಸ್ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಆಯ್ಕರ್ ಇನ್ಕಮ್ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಸಮ್ಮತಿ ಪತ್ರೆ ಮ್ಹಣಜೆ ಪರ್ಮಿಟ್ ಅಧಿಕಾರ ಪತ್ರೆ ಲಾಯ್ಸನ್ಸ್ ಪುಢಾರ್ಯಾಂಚೆ ಮಂತ್ರ್ಯಾಂಚೆ ಸ್ವಾಗತ್ ಸತ್ಕಾರ ನಿವಡಣುಕೀಲಾ ದೇಣಗ್ಯಾ ಇತ್ಯಾದಿ ಸರ್ವ ಆಮಚ್ಯಾಚ ಬೋಕಂಡಿ ಬಸತ್ ಅಸ್ತೆ. ಯಾ ಪ್ರತ್ಯೇಕ ಪ್ರಕರಣಾತ್ ನ್ಯಾಯಾಪೇಕ್ಷಾ ತುಷ್ಟೀಕರಣಾಚಾ ಅವಲಂಬ ಕರಾವಾ ಲಾಗ್ತು. ವ್ಯಾಪಾರಾಕರಿತಾ ಪ್ರಚಂಡ ಭಾಂಡವಲ್ ಗುಂತವಾವೆ ಲಾಗ್ತೆ. ತ್ಯಾಚೆ 18% ಅಧಿಕ ವ್ಯಾಜ ದ್ಯಾವೆ ಲಾಗ್ತೆ ತರಚ ಭಾಂಡವಲ್ ಉಭೆ ರಾಹತೆ. ಅಶಾ ಸ್ಥಿತಿತ್ ಆಮ್ಹೀ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಕಸೆ ರಹಾವೆ ಸಾಂಗಾ. ಮಗ ಯಾ ಪರಿಸ್ಥಿತಿಚಾ ಲಾಭ ಉಠೂನ್ ವ್ಯಾಪಾರಿಹೀ ಸಾಪಡೇಲ್ ತ್ಯಾ ಸಂಧಿತ್ ಹಾತ್ ಧುವುನ್ ಘೇತೊ. ಭೋವತಾಲ್ಚೆ ಸಗಳೆಚ ಬಿಘಡಲೆಲೆ ಅಸ್ತಾನಾ ಆಪಣ ಜೆ ಕರ್ತೊ ಯಾತ್ ಕಾಹೀ ಬಿಘಡ್ತೆ ಅಸೆ ತ್ಯಾಸ್ ವಾಟತ್ ನಾಹಿ. ವೈಶ್ಯಾಚಾ ವ್ಯವಸಾಯ ಹಾ ಶರೀರಾತಿಲ್ ಪೋಟ್ ಆಣಿ ಹೃದಯ ಯಾ ಅವಯವಾಂಚ್ಯಾ ಕಾಮಾಸರಖಾ ಆಹೆ. ತ್ಯಾತಚ ವಿಕೃತಿ ನಿರ್ಮಾಣ ಝಾಲಿ ಕೀ ಶರೀರಾಚಿ ಕಾರ್ಯಕ್ಷಮತಾ ಆಣಿ ಆರೋಗ್ಯ ಬಿಘಡಣಾರಚ. ಮ್ಹಣೂನ್ ವರ್ಣವ್ಯವಸ್ಥಾ ಆಪಾಪಲ್ಯಾ ಮರ್ಯಾದಾಂಚೆ ಅತಿಕ್ರಮಣ ಕರಣಾರ ನಾಹಿ ಆಣಿ ಆಪಾಪಲೀ ಕರ್ತವ್ಯ ಯೋಗ್ಯ ರೀತಿನೆ ಪಾರ ಪಾಡಿಲ್ ಅಶಿ ದಕ್ಷತಾ ಘೇತ್ಲಿ ಗೆಲಿ ಪಾಹಿಜೆ. ತಾತ್ವಿಕ ಪಾತಳಿವರ್ ಹೆ ಜರ್ ಖರೋಖರಿಚ ಪಟ್ಲೆ ತರ್ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ವ್ಯವಹಾರಮಧ್ಯೆ ತೆ ಆಣ್ಯಾಸ ಅವಘಡ ಜಾಣಾರ ನಾಹಿ, ಥೋಡಾ ವಿಳಂಬ ಲಾಗೇಲ್ ಇತ್ಕೆಸ್. ಸುಧಾರಣೆಚ್ಯಾ ದೃಷ್ಟಿನೆ ತಸೆ ಹೋಣಾರಚ ತೆ ಇಷ್ಟಹೀ ಆಹೆ. ಪರಿಚರ್ಯಾ ಹೆ ಶುದ್ರಾಚೆ ಕರ್ಮ ಸಾಂಗಿತ್ಲೆ ಆಹೆ. ಶಾರೀರಿಕ ಶ್ರಮ ಆಣಿ ಕೌಶಲ್ಯ ಯಾಂಚ್ಯಾ ಬಳಾವರ್ ವ್ಯಕ್ತಿ ಆಣಿ ಸಮಾಜ ಯಾಂಚ್ಯಾ ಉಪಯೋಗಾಚೆ ಕಾಮೆ ಕರಿತ ರಾಹಣೆ ಮ್ಹಣಜೆ ಪರಿಚರ್ಯಾ. ಯಾತ್ ಮಾನಹಾನಿ ಹೋತೆ ಅಸೆ ಸಮಜ್ಞಾಚೆ ತತ್ವತಃ ಕಾರಣ ನಾಹಿ. ಕೇವಳ ಶಬ್ದಾಂಚಾಚ ವಿಚಾರ ಕೆಲಾ ತರ್ ಅಗದಿ ರಾಜಪತ್ರಿತ ಅಧಿಕಾರ್ಯಲಾಹಿ ಗ್ಯಾಜೆಟೆಡ್ ಆಫೀಸರ್ಲಾಹಿ सेवक जे सर्वंट असे संबोधले जाते. मग तो ICS असो की IAS असो, या सन्माननीय वाटणाऱ्या पदव्या व परीक्षातही शेवटी सर्वंट सेवक हा शब्द आहे. तेव्हा सेवा हे शूद्राचे कर्म आहे म्हणण्यात त्यांना अपमानाने वागविले जाते असे समजण्याचे कारण नाही. समाजधारणेसाठी अध्यापन, संरक्षण, व्यापार ही कामे जशी महत्वाची तशीच सेवाही महत्वाचीच आहे. गवंडी, सुतार, शिंपी, कोष्टी, लोहार, चांभार हे सर्व समाजाची सेवाच करीत असतात आणि ती प्रत्यक्ष स्वरूपाची आहे. आज तर शिक्षक असोत की सैनिक असोत त्याच्या व्यवसायाला आपण सेवा म्हणूनच संबोधितो. वर्णव्यवस्थेत उच्चनीचतेच्या व मानापमानाच्या कल्पना शिरल्या आणि त्यांचाही अतिरेक झाला हा दोष आहे, तो नाहीसा केला पाहिजे, काढून टाकला पाहिजे. मुळात या श्रेष्ठ कनिष्ठतेचे स्वरूप जे होते ते फार सौम्य आणि मर्यादित होते. सोय सवड हीही प्रत्येक वर्णाला उपलब्ध होती आणि प्रत्येक वर्णाला काही बंधनाचे पालन करावे लागत असे. या बंधनांच्या स्वरूपात थोडे अंतर आहे आणि ते तसेच असणे समाजाच्या दृष्टीने आवश्यकही आहे. ब्राह्मण क्षत्रियांवर असणारी बंधने अधिक नैतिक आहेत तर वैश्य शूद्रांवर असणारी बंधने अधिक व्यावहारिक आहेत. त्यामुळे वरवर विचार करता ही व्यावहारिक बंधने अधिक जाचक वाटतात आणि तो अन्याय झाला आहे असे भासते. वैश्य शूद्रांची जी कर्मे आहेत ती जीवनाच्या प्रत्यक्ष धारणेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आणि अपरिहार्यपणे आवश्यक अशी आहेत. ब्राह्मण संपावर गेला तर लगेच काही बिघडणार नाही, पण शेतकरी संपावर गेला तर मात्र उपाशी मरावी लागेल. म्हणून शेतकऱ्याची सेवा ही अत्यावश्यक सेवा आहे. त्याचा संपावर जाण्याचा अधिकार काढून घेतला पाहिजे. आजही अत्यावश्यक सेवेतील लोकांनी संपावर जाता कामा नये असे शासकीय निर्बंध आहेत. ब्राह्मणाच्या पाठीमागे पाप पुण्य कल्पनेचा जितका जाच आहे तितका तो शूद्राच्या मागे नाही. शूद्रे नास्तिह पातकम इतकी सवड शूद्राला उपलब्ध आहे. नैतिक अपराधाच्या दृष्टीने ब्राह्मणाला शूद्रापेक्षा 60 पट किंवा त्याहूनही अधिक शिक्षा सांगितली आहे. सामान्य माणसापेक्षा राजाला 1000 पट शिक्षा सांगितली आहे. हे सर्व नीट लक्षात घेतले म्हणजे चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा सहानुभूतीपूर्वक विचार करणे शक्य आहे असे म्हणता येईल. एखाद्या व्यवस्थेतील दोष काढून टाकणे निराळे आणि काही दोष आहेत म्हणून ती व्यवस्थाच नाकारणे निराळे. व्यवस्था नाकारणे हे फार अडचणी निर्माण करते. पूर्वींची सर्व व्यवस्था क्रांतीच्या नावाने नाहीशी करून संपूर्ण नवीन व्यवस्था आम्ही निर्माण करतो ती न्याय आणि सुखावह असेल अशी घोषणा ज्यांनी ज्यांनी केली त्यांची त्यांची ती प्रतिज्ञा फोल ठरली आहे. अत्यंत क्रूर आणि व्यापक हिंसेचा अवलंब करूनही 60-70 वर्षांच्या दीर्घकालातही साम्यवादी राजवटी अपयशी ठरले आहेत. आपल्या विचारसरणीचाच पुनर्विचार करणे त्यांना भाग पडले आहे. यावरून आपणही काही बोध घेऊ शकतो असे मला वाटतं. काही वर्षापूर्वी रशियामध्ये स्त्रियांनी आम्हाला कामावर जाण्याची सक्ती असू नये अशी मागणी सामुदायिकरित्या केली होती. नवरा जर चांगला मिळवता असेल तर आम्ही घराबाहेर पडून काम केलेच पाहिजे असा आग्रह का, असा प्रश्न त्यांनी विचारला होता. त्या महिला घरात राहू इच्छितात आणि आमच्याकडे स्त्रियांनी घराबाहेर पडले पाहिजे असा प्रचार होतो आहे. हे सर्व गोंधळ निर्माण करणारे आहे. यातून काही धूर्तांचा लाभ होतो, समाजाच्या सरळपणाचा भोळेपणाचा फायदा घेऊन ते पुढारी होतात, प्रतिष्ठा मिळवतात, त्यांचा स्वार्थ साधतो. संपत्तीच्या बळावर, सत्ता आणि सत्तेच्या बळावर त्यांना अमाप संपत्ती गोळा करता येते, पण त्यामुळे समाजाचे काही भले झाले आहे असे मात्र दिसत नाही. एक संस्थानिक मला एकदा म्हणाले, आनंदराव, आम्ही 9 पिढ्या राज्य केले, पण आज मी जितका श्रीमंत आहे त्यापेक्षा या लोकराज्य म्हणवल्या जाणाऱ्या व्यवस्थेत 5-10 वर्षात अधिक संपत्ती मिळणारे पुढारी सत्तेवर आहेत, मान्यता प्राप्त आहेत. पेशवाई हा काही चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा आदर्शकाल नव्हे, उलट पेशवाईचा उत्तरार्ध तर मोगलाई भरी असं म्हणण्याचा प्रसंग आणणारा होता. पण त्याही काळात जातीविद्वेष आजच्या इतका उग्र झालेला नव्हता आणि ब्राह्मण पेशवे सत्ताधारी असतानाही ब्राह्मणेतर सरदारांची संस्थाने संख्येने पुष्कळ, आकाराने मोठी आणि अधिक श्रीमंत होती. ब्राह्मण सरदार त्या मानाने थोडे आणि लहान होते. आजच्या जातीजातीतील द्वेषाच्या पार्श्वभूमीवर हा इतिहास लक्षात घेणे आवश्यक आहे. चातुर्वर्ण्य व्यवस्था चांगली खरी, पण ती केवळ तात्विकदृष्ट्या चांगली ठरून चालत नाही. तिचे चांगुलपण व्यवहारात उतरावे लागते तरच ती चांगली ठरते आणि त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपापल्या वर्णानुरूप प्राप्त झालेल्या विहित कर्माचे किंवा स्वीकारलेल्या व्यवसायाचे आचरण निष्ठेने करावे लागते. पुढील श्लोकातून हाच विषय भगवान स्पष्ट करून सांगत आहेत.